नरक्या अर्थात घानेरा. नरक्या हा मध्यम आकाराचा वृक्ष आयकॅसिनेसी कुलातील असून त्याचं शास्त्रीय नाव नोथॅपोडाइटस निमोनियाना असं आहे. या वृक्षाचा वास अत्यंत घाणेरडा असल्यानं त्याला घाणेरा असंही नाव आहे. तो मूळचा चीनमधील आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये तो आढळतो. महाराष्ट्रामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील पश्चिम घाट या परिसरात घाणेरा आढळतो. नरक्या हा वृक्ष 3 ते 8 मीटर उंच आणि सरळ वाढतो. त्याची साल करड्या रंगाची असते. खोडावर फांद्यांच्या शाखा आणि उपशाखा असून पानगळीनंतर पानांच्या देठांच्या खुणा आढळतात. पानं साधी, एकाड एक, जाड आणि लंबवर्तुळाकार असून त्यांच्या देठाकडील भाग पसरट तर टोकाकडील भाग टोकदार असतो. पानातील पसरट भाग असमान असतो. उपशाखेच्या टोकाला पानांची गर्दी झालेली दिसते. पानांचे देठ 3 ते 6 मिलीमीटर लांब असतात. फुलं द्विलिंगी, पिवळसर आणि गुच्छामध्ये येतात. फुलांना विशिष्ट घाणेरडा वास असतो. फुलांच्या पाकळ्यांच्या वरती आतील बाजूला रोम असतात. फळे लंब गोल, मऊ आणि पिकल्यावर जांभळ्या रंगाची होतात. फळांमध्ये एकच बी असते. नरक्याच्या खोडात आणि सालीत कॅप्टोथेसिन हे कर्करोगावर प्रभावी अल्कलॉइड असते. फुफ्फुसं, स्थन, गर्भाशय, योनिमुखाच्या कर्करोगांवरील औषधांमध्ये या अल्कलॉइडचा वापर केला जातो. नरक्याची उपयुक्तता आणि दुर्मिळता लक्षात घेऊन त्याची बेकायदेशीर तोड आणि विक्री यांच्यावरती बंदी घातली आहे. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे. आता वळूया पुढील नोंदीकडे.